बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, शाळेत आनंदात सातत्याने शिकण्याची संधी न मिळणे व शैक्षणिक कुटुंबातील आवश्यक गरजा न भागणे, त्याचप्रमाणे शासनाची बालमजूर पुनर्वसन प्रक्रिया सक्षम न राहणे आणि कुटुंबातील माणसांना अडचणी येणे, जसे की त्यांचा रोजगार जाणे, मोठ्या आजारावर बीमार पडणे, शरीराचा अवयव कमकुवत होणे किंवा नाहीसा होणे, व्यसनी पकड जास्त होणे. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.